வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய யே ஜாங்கலி காயமானே சம்சாரஹலாஹல மோஹ சாந்தயே புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாரா ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய 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 ரகுவீர சந்த. आजपासून आपण सोहम ध्यान साधना या ध्यान प्रक्रियेबद्दल विस्ताराने माहिती घेणार आहोत. मूळ हा विषय सांगत असताना किंवा सांगायला सुरुवात केल्यानंतर माझी अशी कल्पना की 3 महिन्यापूर्वी साधारण ध्यान साधना सोहम ध्यान साधना आणि तीही भगवद्गीतेमध्ये आलेली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली ध्यान साधना या विषयावर प्रवचन करायची मी ठरवली. तुम्हाला आठवण करून देतो की मूळ विषय चाललेला आहे आत्मनिवेदन भक्ती. त्याच्यामध्ये कर्मयोगी स्थितप्रज्ञ जीवनमुक्त अशी लक्षणं पाहिल्यानंतर स्वाभाविकपणे 5व्या अध्यायात जीवन मुक्त लक्षण पाहिल्यावर ते ऐसे कैसे नी झाले जे देहीची ब्रह्मत्वा आले, देहामध्ये असतानाच ब्रह्मभावाला ते कसे प्राप्त झाले, याला काही प्रक्रिया आहे का, असा अर्जुनाने प्रश्न विचारला. मूळ भगवद्गीतेमध्ये तसा प्रश्न नाहीये, तरी देखील पुढे ध्यानाची प्रक्रिया सांगणार असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं या पद्धतीने निरूपण केलं. आणि मग स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यांश चक्षुः च एव अंतरे भ्रुवो यतेंद्रिय मनोबुद्धिः मुनिः मोक्ष परायणः भुक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम, अशा प्रकारचे 3 श्लोक भगवंतांनी सांगितले. आणि त्याच्यामध्ये ध्यानाची प्रक्रिया संक्षेपाने संपूर्ण आली. अर्जुनाच्या या प्रश्नानंतर किंवा स्वाभाविक क्रमाने जीवनमुक्तानंतर त्याच्या वर्णनानंतर आत्मनिवेदन भक्तीला प्राप्त झालेला ध्यानयोगी असा विषय ओघाने आला. मी पूर्वी असं ठरवलेलं होतं कि सोहम ध्यान साधनेवर सांगोपांग विचार असणार असं एखादं पुस्तक देखील ग्रंथ देखील अभ्यास करून आपण लिहावा. आणि हे आयतं निमित्त प्राप्त झालं, त्यामुळे मी प्रवचन करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये सुरुवातीला योगाचा अभ्यास कशासाठी, भक्ती ज्ञान ही आत्मकल्याणाची सामग्री जरी असली तरी देखील वाटतात तेवढी ती सोपी नाहीत. कर्ममार्ग देखील सोपा नाही, कारण त्या ठिकाणी प्रलोभन खूप आहेत. स्वधर्मापासून च्युत होणं स्वार्थामुळं अनेकदा घडतं. त्यामुळे योगाभ्यासाचं खतपाणी असल्याखेरीज साधना सिद्ध होऊ शकत नाही. योगाच्या अभ्यासाचं प्राप्तव्य अर्थातच आत्मज्ञानाची प्रत्यक्ष प्रचिती हे योगाभ्यासाचं प्राप्तव्य आहे असं सांगून योगाची जी रूढ आणि सर्वमान्य अशी अष्टांग साधन आहेत ती सांगायला मी सुरुवात केली. या योगाच्या अभ्यासासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे आणि यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी या मार्गाने योगाची ही अष्टांग साधनं अभ्यासली जातात. ही गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच अभ्यासली जातात. ध्यान योग हा कोणताही स्वतंत्र विषय नसून आत्मज्ञानपूर्वक किंवा आत्मज्ञानाच्या आठवणीनी ती आठवण कायम ठेवून प्राप्त कर्तव्य कर्म करत असताना देह मन बुद्धी घडवणं हे गरजेचं राहतं आणि त्याकरता ध्यानाचा अभ्यास हा विषय आला. असं असल्यामुळं ध्यानाच्या अभ्यासकाला कर्म बाजूला सारणं अपेक्षित नाही, प्रपंच बाजूला सारणं देखील तितकं अपेक्षित नाही. जर त्याची तशी प्रेरणा असेल तर तो करू शकेल, पण ते आवश्यक नाही. तसंच केवळ योगाचा अभ्यास ध्यानाचा अभ्यास हेतू खेरीज किंवा दिशेखेरीज ही फार अनावश्यक गोष्ट राहते. त्या तऱ्हेने आत्मज्ञानाच्या हेतूने आत्मप्रचितीच्या हेतूने स्वतःची प्राप्त कर्तव्य कर्म उत्तम रीतीने पार पाडणारा जो आहे त्यांनी योगाचा अभ्यास करायचा आहे. जोपर्यंत सद्गुरू भेटत नाहीत तोपर्यंत अनन्य चित्ताने परमेश्वराची भक्ती करावी आणि जेवढं ज्ञात आहे वाचनात आहे त्याप्रमाणे सुरुवात तर करावी. सद्गुरु भेटेपर्यंत ही पूर्व साधना म्हणून जरूर करावी. या साधनेमुळेच एक प्रकारे महद्भाग्यानी सद्गुरूंची भेट होते. अशा वेळेला सद्गुरूंकडे आवर्जून जात राहावं, त्यांच्याकडून श्रवण करावं आणि त्यांच्याकडून आत्मविषयक उपदेश स्वीकारावा. सद्गुरूंचा उपदेश हा जीव ब्रह्मस्वरूपच आहे, तू परमात्म स्वरूपच आहेस अशा प्रकारचा असतो आणि या गुरूंच्या उपदेशाला शिष्य अत्यंत तेजस्वी असा प्रतिसाद देखील देतो. एवढा विषय सांगितल्यानंतर ओघानीच ध्यान हा स्वतंत्र आचरणाचा विषय नसल्यामुळं भगवद्गीतेमध्ये सांख्य उपदेश काय आलेला आहे, आत्मविषयक तत्वज्ञान काय आलेलं आहे याचं निरूपण आपण ऐकलं. ज्याला भगवद्गीता सांख्य बुद्धी असं म्हणते आणि त्याच्या जोडीला कर्माचा उपदेश काय आलेला आहे याबद्दल देखील आपण सांगोपांग पाहिलं. हा जो कर्माचा उपदेश आहे तो योग बुद्धी म्हणून प्रसिद्ध आहे. सद्गुरूंचा जो उपदेश आहे तो उपदेश स्वीकारण्यासाठी शिष्याची पात्रता पाहिजे आणि ती पात्रता तो आत्मज्ञानाचा उपदेश कसा लक्षात ठेवतो आणि कर्म जितकी शक्य तितकी फलत्यागपूर्वक आणि अहंकर्तृत्वाचा त्याग करून कशी करतो यावरच शिष्याची उपदेशाकरता देखील पात्रता सिद्ध होते. शिष्यांनी गुरुसेवा देखील करणं आवश्यक आहे. आणि महावाक्याचा जो अर्थ आहे तो अर्थ भाग त्याग लक्षणानी कसा शिष्य घेतो हा विषय मांडला गेला. अशा वेळेला आत्मस्मरणपूर्वक केलेलं जे कर्म आहे तर ते कर्म मुळात त्याला शांती पर्यंत घेऊन जात. आणि या शांतीच्या पायावर मूळ पायावर ध्यानाचा अभ्यास सुरू होतो किंवा झाला पाहिजे. आत्मविचार सांभाळून ज्या कर्मयोगाचं आचरण करणं आवश्यक आहे भगवंतांनी ज्याला योग बुद्धी असं म्हटलं तो कर्मयोग त्याच्यानंतर आपण पाहिला. आपण आत्मा अशा प्रकारचं चिंतन करत कर्म करावी ती नियत असावीत. इंद्रिय नियमन पूर्वकच ती आचरावीत. एक प्रकारे कर्तव्य कर्म असं त्याचं स्वरूप असावं. त्यामुळं फलाकडे लक्ष देऊ नये. फल मिळतच राहतील. अशा प्रकारे कर्म करून बुद्धीला एक प्रकारे स्थित प्रज्ञता प्राप्त होते. अशा प्रकारचा जो योगयुक्त आहे तो योगयुक्त आपल्या हातून घडणाऱ्या सर्व कर्मांमध्ये आपली अकर्म दशा पाहतो, पाहायला समर्थ होतो. आणि ज्या क्षणी तो कर्मामध्ये आपली अकर्म दशा, अकर्म नैष्कर्म्य आत्मदशा म्हणजे आत्म्याची अनुभूती घेतो कर्म करत असताना, त्या क्षणी त्या अकर्म दशेतूनच देह मन बुद्धीची सगळी कर्म होत आहेत असं त्याच्या लक्षात यायला लागतं. असा जो कर्मयोगी आहे तो कर्मयोगी अत्यंत शुद्ध बुद्धीचा होतो. कर्मफलाचा संघ टाकून देऊन कर्म करायला शिकतो. कर्मामध्ये अकर्म प्राप्त करून घेऊन पापापासून मुक्त होतो, पाप भावनेपासून मुक्त होतो. त्याची समग्र कर्म स्वरूपाच्या किंवा परमात्म्याच्या ठिकाणी लीन होऊन जातात. तो कर्मफळाचा त्याग करून शांती प्राप्त करतो. अशा प्रकारचा विषय आपण पाहिल्यानंतर त्याच्या पाठोपाठ आपण ध्यानाला आवश्यक अशा काही गोष्टी पाहायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये ध्यान योग्याचं जे पूर्व जीवन आहे कर्म करत असताना त्या जीवनामध्ये यम आणि नियम कसे आवश्यक आहेत हे आपण पाहिलं. पाच यम आणि पाच नियम, अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह म्हणजे मानसिक व्रत, तसंच पाच नियम म्हणजे शौच संतोष स्वाध्याय तप आणि ईश्वर प्रणिधान ही कायिक व्रत, प्रत्यक्ष देहाने आचरण्याची व्रत काय असावीत हे आपण पाहिलं. कर्मयोगाला ध्यान अत्यंत आवश्यक आहे आणि ध्यान करताना हा यम नियमांचा अभ्यास कसा गरजेचा आहे अशा प्रकारचा विषय पाहून झाल्यानंतर भगवद्गीतेच्या उपदेशानुसार देखील काही साधकाला पथ्य ध्यानाचा अभ्यास सुरू करताना सांभाळणं आवश्यक आहे. त्याला गुरुदेव रानड्यांनी ध्यान साधनेचे यमनियम असं म्हटलं. त्याच्यामध्ये काही एक प्राथमिक वैराग्य गरजेचं आहे, तसंच अभ्यास गरजेचा आहे, युक्त आहार आणि युक्त विहार, तसंच ध्यान साधकांनी उद्धरेत आत्मनात्मानम हेच नेहमी लक्षात ठेवावं. आपणच आपला उद्धार करायचा आहे, कोणीतरी डोक्यावर ठेवून तुमचा उद्धार करणार नाहीये, हात ठेवून तुमचा उद्धार करणार नाहीये. त्याच्यासाठी आपला देहसंघात म्हणजे आपण आपल्या उद्धाराकरता म्हणजे आत्मज्ञानाकरता सिद्ध व्हायचं आहे असं भगवद्गीता सांगते. अशा प्रकारचे महत्वाचे ध्यानातले ध्यानाकरता आवश्यक असणारे गीतेने सांगितलेले यमनियम सांगितल्यानंतर सर्वात शेवटचा महत्वाचा ध्यानाभ्यासाची पूर्वतयारी म्हणून त्याच्यापाशी असायला हवा असा अभ्यास म्हणजे समता किंवा समत्व. त्याच्यामध्ये द्वंद्व साम्य, कर्म साम्य, गुण साम्य, प्रकृती साम्य, प्रकृती साम्यामध्ये 6व्या अध्यायामध्ये आपल्याला ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती भेटतात, सुहृद मित्र हा, उदासीन हा, मध्यस्थ हा, द्वेष बंधुषु, साधुषु अपिच पापेषु समबुद्धीर विशिष्यते, सर्वांच्या बाबत अत्यंत समबुद्धीनी पाहणारा असा ध्यानयोगी आवश्यक आहे असा विषय आला. त्यानंतर यम आणि नियम यानंतर योगाभ्यासाची पुढची पायरी म्हणजे आसन विचार. याच्यामध्ये शरीराची तंदुरुस्ती इथपासून आपण पाहायला सुरुवात केली, थोडक्यात पाहिलं. पण ज्या ठिकाणी आपण आसन जमवणार त्या ध्यानाची जागा कशी असावी, त्या जागेत कोणते दोष नसावेत, अशा ठिकाणी एकांतामध्ये एकट्याने ध्यान ही करण्याची गोष्ट आहे असं पाहून आपण आसन विचार पाहिला. पतंजलींनी जे स्थिर आणि सुखावह असावं असं आसन असलं पाहिजे असं सांगितलं. भगवद्गीतेच्या म्हणण्याप्रमाणे समम काय शिरो ग्रीवम, पाठ मस्तक आणि मान एका सरळ रेषेत असायला हवेत असं भगवद्गीता सांगते. आपलं आसन हे अचल आणि स्थिर असं असावं असंच भगवद्गीता ही सांगते. यानंतर आसन स्थैर्य हा विषय आपण पाहिला. आसन स्थैर्यामध्ये पतंजलींनी विशेष करून प्रयत्न शैथिल्य हा विषय मांडला. प्रयत्न शैथिल्य समजून घेण्यासाठी प्रयत्न संवेग आपण समजून घेतला. जसं निरनिराळी कृती करत असताना ती कृती करण्याची प्रेरणा आपल्या बुद्धीपासून इंद्रियांना मिळते आणि इंद्रियांच्या ठिकाणी ती कृती करण्याची कसमस असते, प्रेरणा असते. ही प्रेरणा म्हणजे प्रयत्नांचा संवेग. अगदी ध्यानाला बसण्याची प्रेरणा देखील एका अर्थाने प्रयत्न संवेगच आहे. त्यामुळे तुम्ही विशिष्ट तऱ्हेने मांडी घालता, विशिष्ट तऱ्हेने बसता, पण या प्रयत्न संवेगाचा शरीरावर एक प्रकारे ताण पडत असतो. हा जो ताण आहे त्या ताणाने काही शारीरिक दुष्परिणाम देखील, पाठ दुखणं, मान दुखणं, कंबर दुखणं, पाया उघडणं, अशा प्रकारचे काही दोष देखील प्रयत्न संवेगामुळं, मुद्दाम करकचून बसल्यामुळं असे होत असतात. अशा वेळेला एका बाजूनी प्रयत्न संवेग असताना आपल्या ठिकाणी प्रयत्न संवेग कोणत्या कोणत्या स्नायूंच्या ठिकाणी प्रबळ झालेलं आहे हे ओळखून त्या ठिकाणी प्रयत्न शैथिल्याचा अभ्यास करावा असं योगसूत्रकार सांगतात. ध्यानाची बैठक न मोडता ध्यानावस्थेमध्ये आपल्या शरीरातले सर्व स्नायू एकाच वेळेला सैल सोडण्याची क्रिया म्हणजे प्रयत्न शैथिल्य. त्याला शास्त्रीय शब्द त्यांनी एक समयावच्छेदे करून असा वापरला. सगळं शरीर रिलॅक्स ठेवणं आणि ध्यानाचं आसन देखील इंटॅक्ट उत्तम असणं असा प्रयत्न शैथिल्य ध्यानाच्या अभ्यासकाला आवश्यक आहे. आसन स्थैर्याकरता अजून एक असणारी गोष्ट म्हणजे अनंत समापत्ती असं योगसूत्रकार म्हणतात. अनंत समापत्ती याचा अर्थ ध्यानाला बसलेला आणि ध्यानाने आत्मस्वरूप किंवा परमात्मस्वरूप प्राप्त करून घेऊ इच्छिणारा असा जो साधक आहे तो साधक मी आसन घालून बसलेला किंवा आसनाधिष्ठित देह नसून देह आणि इंद्रिय यांना प्रज्ञान रूपाने व्यापून सर्व विश्वामध्ये भरून राहिलेले असे अनंत ब्रह्मच खरं म्हणजे मी आहे अशा प्रकारची भावना ठेवायला सुरुवात करतो. मी केवळ देहापुरता मर्यादित नसून अत्यतिष्ठ दशांगुलम असं ज्याचं वर्णन केलेलं आहे इतका व्यापक परमात्मा खरं म्हणजे मी आहे अशा प्रकारची भावना साधक ठेवत राहतो. अशा अनंत समापत्ती म्हणजे एकरूपतेनी अनंताशी एकरूपतेच्या भावनेमुळं विराट परमात्म्याशी एकरूपता साधण्याची मानसिक तार्किक चित्ताच्या अंगानी अंतःकरणाच्या अंगानी युक्ती तो जमवतो. ही युक्ती जमवल्यामुळं ध्यानाच्या वेळेला जो मनावर किंवा चित्तावर येणारा ताण असेल तर तो ताण सैल होतो. ब्रह्माशी तन्मयता झाली की ध्यानामध्ये ध्यानाच्या विरोधीचे विचार तरंग कदाचित उठतात ते नाहीसे होतात. तसं ध्यानामध्ये जे देह पिढेचं भान असतं ते भान देखील संपून जातं. अशा रीतीने प्रयत्न शैथिल्य आणि अनंत समापत्ती या ध्यानाभ्यासकाला कशा आवश्यक गोष्टी आहेत. एकूणच आसनाच्या संदर्भात एवढा विषय पाहिल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की आसनावर बसल्यावर सद्गुरु स्मरण करावं. सद्गुरूंचं स्मरण कसं करावं? ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तीम हा आणि त्याचा अर्थ काय आहे हे आपण पाहिलं. त्याच्या पाठोपाठ गुरु परंपरेचं स्मरण कसं करावं हेही आपण पाहिलं. त्यानंतर गुरु उपदेशाचं स्मरण करावं. या गुरु उपदेशामध्ये सद्गुरूंनी केलेल्या महावाक्याच्या उपदेशाचं स्मरण आणि त्याच्याशी तादात्म्य आणि गुरुपदिष्ठ साधना त्या साधनेचं थोडं अल्पकाळ चिंतन आपल्याला नक्की काय करायचं आहे हे लक्षात घ्यावं आणि मग ध्यान करायला सुरुवात करावी असं मी सांगितलं. तेव्हा गमागमस्यम गमनादि शून्यम आणि हंस हंसेति यो ब्रूयात या दोन श्लोकांचा अर्थ आणि ओम तत्वम सोहम सहा या गुरु वाक्याचा किंवा गुरु उपदेशाचा किंवा गुरु मंत्राचा अर्थ हा आपण पाहिला. गुरु स्मरणाचा विलक्षण परिणाम होतो. कृतज्ञतेने आणि प्रेमाने गुरूंच्या रूपाचं मनश्चक्षूंसमोर दर्शन आणि पूजन करावं आणि गुरूंच्या उपदेशाचं आणि साधनेचं जे स्मरण आपण करतो त्यामुळं ध्यानाला बसलेला साधक हा प्रत्यक्ष ध्यानाची कृती सुरू होण्याच्या आधीच चित्तवृत्तींच्या सहाय्याने परमात्म तत्वाशी अगदी समरस व्हायला असा येतो, त्याच्या अगदी जवळ जाऊन पोचतो. असं जेव्हा होतं तेव्हा खरा आसन जय होतो. यानंतर इथपर्यंत जे निरूपण आहे ते निरूपण सोहम ध्यान साधनेचंच निरूपण आहे. मात्र पाठोपाठ प्राणायाम हा शब्द आल्यामुळं आसनानंतर प्राणायाम, सोहम ध्यान साधने थेट प्राणायाम नाही पण प्राणायामाची आपण सर्व माहिती घेतली. त्याच्यामध्ये प्राणशक्ती किंवा श्वसन क्रिया ही नेमकी काय आहे, प्राणांचे 5 प्रकार कोणते, प्राणायाम नक्की कशासाठी, त्याचा शारीरिक लाभ काय आणि ध्यान साधकांना होणारा लाभ काय, कुंडलिनी योगाच्या अभ्यासकांना नक्की कसा प्राणायाम ते करतात, राजयोगाचे अभ्यासक पतंजलींच्या मार्गाने चालणारे ते कशा प्रकारचा प्राणायाम करतात, प्राणायामाची ही पद्धत नेमकी काय हे आपण पाहिलं. आणि त्यानंतर आपण काही विशिष्ट संज्ञा समजून घेतल्या. त्या संज्ञांमध्ये जे चक्र आहेत, षटचक्र म्हणून सांगितलेली आहेत, तर त्या षटचक्रांविषयी आपण माहिती घेतली. स्वाधिष्ठान चक्र, मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान, मणिपूर, विशुद्ध, हृदय कमल चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि त्यानंतर सहस्रार किंवा ब्रह्मरंध्र. आज्ञा चक्र पाहिल्यानंतर चिदाकाश ही नक्की काय संज्ञा आहे हे आपण पाहिलं. सहस्रार चक्राच्या ठिकाणी साधकाला कशी उन्मनी स्थिती प्राप्त होते आणि त्या ठिकाणी त्याचा ब्रह्मभाव कसा जागृत होतो यासंबंधी आपण माहिती घेतली. या विशिष्ट संज्ञा पुढे कदाचित येतील असं असल्यामुळं हे माहीत असणं गरजेचं आहे. पूरक, रेचक आणि कुंभक हे प्राणायामाचे 3 भाग, त्याच्यातला केवल कुंभक हा विशेष समजला जातो ध्यानाभ्यासकाच्या दृष्टीने. त्यामुळं केवल कुंभक ही संज्ञा आपण पाहिली. सोहम ध्यान साधनेमध्ये हा केवल कुंभक कसा असतो हेही आपण पाहिलं. त्यानंतर इडा, पिंगला आणि सुषुम्ना या 3 नाड्यांची आपण माहिती पाहिली. आणि सोहम ध्यान साधनेमध्ये आणि हठयोगामध्ये पूर्व मार्ग म्हणजे काय आणि पश्चिम मार्ग म्हणजे काय हे आपण पाहिलं. निगीजे पूर्वी लिया मोहरा की येईजे पश्चिमेचिया घरा, निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथींचे, अशी एक गमतीशीर ओवी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली. महत्वाची ओवी आहे. त्यामुळं पूर्व मार्ग म्हणजे काय आणि पश्चिम मार्ग म्हणजे काय, श्वसनाच्या अंगानी पश्चिम मार्गाने ब्रह्मरंध्रापर्यंत कसा पोहोचतो, पूर्व मार्गाने इडा पिंगले मधून श्वास घेऊन तो सुषुम्नेमधून कुंडलिनी योगाच्या अभ्यासकांच्या बाबत आणि मध्यमेतून सोहमचा श्वास घेऊन सोहम ध्यान साधकांचा पश्चिम मार्ग म्हणजे काय हे आपण पाहिलं, आणि त्यानंतर सोहम ध्यान साधना करणाऱ्यांचा रोड मॅप काय हे आपण त्यावेळेला पाहिलं. तुम्हाला आठवतंय का हे सगळं? तुम्ही आतापर्यंत काय काय ऐकलं हे मी तुम्हाला सांगतो आहे. त्याच्यामध्ये ब्रह्मप्राप्तीची अत्यंत ओढ निर्माण झालेला साधक वैराग्य भावनेच्या आधाराने ज्ञानेश्वर महाराजांनी बुद्धी वैराग्य वसंताचं बुद्धीमध्ये अवतरण झालं त्याच्या, आणि मग तो योगाला प्रवृत्त झाला असं म्हटलेलं आहे. अशा वेळेला त्याच्या ठिकाणी सोहम भावरूपी मोहरानी तो भरून जातो. गुरुस्मरणपूर्वक उपदेशाचं स्मरण करून सोहम भावनेने दीर्घ श्वसन मध्यमेतून किंवा सुषुम्नेतून तो करतो, आणि नाभी हृदय आज्ञा चक्राचा मार्ग या मार्गाने नाभी ते ब्रह्मरंध्र असा त्याचा प्रवास काही काळ होतो. ब्रह्मरंध्रामध्ये भ्रूमध्य किंवा त्रिकुट शिखर या ठिकाणी ध्यानाने मन आणि पवन यांचा लय होऊन त्याला ब्रह्मभाव प्राप्त होतो. आज्ञा चक्रापासून सहस्राराच्या मूर्धनी स्थानात म्हणजे चिदाकाशामध्ये पूर्ण ब्रह्मभावनेने तो नंतर समाधी सुख अनुभवू लागतो. अशा प्रकारचा सोहम ध्यान साधना मार्ग सांगितल्यानंतर गीता प्रणीत आत्मदर्शनाचा मार्ग खरा काय आहे हेही मी सांगितलं. तो मुख्यतः सांख्य बुद्धी म्हणजे आत्म्याच्या लक्षणाचं आत्मभावाने चिंतन करणं, त्याच्यातूनच योग बुद्धी म्हणजे कर्म करताना आत्मभाव सांभाळून कर्म करण्याची युक्ती, तसंच कर्तृत्व आणि फलभोक्तृत्वाचा त्याग करण्याची युक्ती, कर्मामध्ये असणारी आपली अकर्मदशा ओळखणं आणि अकर्मामध्ये आपली कर्म करण्याची प्रवृत्ती अकर्मदशेतूनच कशी होते हेही ओळखणं, त्याच्यातून चित्ताला बुद्धीला साम्य किंवा समता प्राप्त होणं, याच्यातून कर्म साम्य द्वंद्व साम्य गुण साम्य आणि परिणामत अत्यंत स्थित प्रज्ञ किंवा स्थिर बुद्धीचा लाभ, आत्मबुद्धीमध्ये समाधीमध्ये बुद्धी स्थिर होणं याच एक अंग म्हणून भगवद्गीतेमध्ये हे होण्याकरता उत्तम प्रशस्त साधना म्हणून ध्यान आलेलं आहे असं सांगितलं. आणि वेदांतामध्ये आत्मदर्शनाचा जो अजून एक मार्ग वर्णन केलेला आहे तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली. तो म्हणजे विवेक वैराग्य शमदमादी षटक आणि मुमुक्षत्व ही ज्ञानाला अप्रत्यक्ष जवळची साधनं, ज्याला साधन चतुष्टय असं म्हणतात. तसंच सद्गुरूंची भेट होऊन सद्गुरूंकडून वेदांत वाक्याचा तात्पर्य निश्चय त्याचं श्रवण करणं, आपण म्हणजे जीव परमात्म्याशी अभेद भावानी आहे अशा अभेद निश्चयाला साधक अशा आणि भेद निश्चयाला बाधक अशा ज्या युक्ती आहेत त्या युक्तींचं सतत स्मरण ठेवणं म्हणजे मनन, श्रवण मनन आणि जीव ब्रह्म यांचं ऐक्य असणारी वृत्ती अंतःकरणात सतत उदित ठेवणं म्हणजे निधिध्यासन, आणि सर्वात शेवटी तत्वम पदार्थ चिंतन महावाक्याचं चिंतन आणि यथार्थ ज्ञान आपल्या ठिकाणी होणं अनुभवणं अशी ज्ञानाला प्रत्यक्ष जवळची अंतरंग साधना यामुळे आत्मबोध प्राप्ती होते असं वेदांत म्हणतो. एवढ्या संज्ञा झाल्यानंतर मग भ्रूमध्य किंवा भ्रुकुटी मध्य म्हणजे काय, त्रिकुट शिखर किंवा ब्रह्मरंध्र म्हणजे काय, चंद्रामृताचं तळ किंवा सतरावीचं तळ हे कशाला म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी? सतरावी जीवन कला कोणती? अनाहत ध्वनी किंवा अनाहत नाद, अनाहत संगीत कशाला म्हणतात? तो कसा ऐकू येतो? तो कुंडलिनी योगामध्ये जास्ती करून ऐकू येतो. राजयोगामध्ये ध्यान साधकांना सोहम ध्यान साधनेमध्ये हा ऐकणं मॅन्डेटरी नाही, तो प्रत्येकाला ऐकू येईलच असं नाही. तसंच प्रकाश दर्शन ही जी संज्ञा आहे त्या संज्ञेविषयी देखील आपण माहिती घेतली. बिंदू कला ज्योती दर्शन हे काय असतं याची आपण माहिती घेतली. आणि सुषुप्ती आणि समाधी या काय स्थिती आहेत आणि या एकमेकांपासून कशा भिन्न आहेत हे आपण पाहिलं. त्यानंतर एक महत्वाचा विषय पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतींचा दंशू परी बोलो निगेला उद्देशू श्री महाविष्णू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कुंडलिनी योगाच्या संदर्भात. तर पिंडानी पिंडाचा ग्रास कसा होत राहतो हे पाहताना आपण कुंडलिनी ध्यान योग काय हे पाहिलं. हे अगदी अलीकडे झाल्यामुळे एखाद वेळेला तुम्हाला पाहिलं म्हटल्याबरोबर लक्षात येत असावं. त्यानंतर आपण पतंजली महामुनींनी सांगितलेलं जे ध्यान आहे ते ध्यान काय हे अक्षरशः एका प्रवचनामध्ये थोडक्यात पाहिलं. योगाचं अनुशासन, योगाचा अधिकारी कोण, प्रयोजन काय, विषय काय, संबंध काय, हा योगाचं साधन चतुष्टय काय, इथपासून त्याची सुरुवात झाली. अथ योगानुशासनम योगस्तु चित्तवृत्ती निरोधः तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम ही पहिली तीन जी सूत्र आहेत तर त्या पहिल्या तीन सूत्रांच संपूर्ण विवरण योगशास्त्रामध्ये पतंजलींनी केलं, सूत्रांमध्ये पतंजलींनी केलं. पण ही तीन सूत्र जर समजली तर बऱ्याच अंशी पतंजलींचं योगशास्त्र समजतं. या पतंजलींच्या योगशास्त्रामध्ये पतंजलींनीच ईश्वर प्रणिधानात वा, पतंजलींनी ईश्वराचा उल्लेख आपल्या सूत्रात कुठेही केला नसला तरी देखील अनेकांची ईश्वरावर जी श्रद्धा आहे त्यामुळं ईश्वर प्राप्तीकरता ईश्वर साधनासारखा वापरायचा, ईश्वर साधनही होऊ शकतो. अशा प्रकारे ईश्वराचं प्रणिधान हा विषय पतंजलींनी मांडला. आणि या सर्वांचं अंतिम ध्येय निर्बीज समाधी. आणि या निर्बीज समाधीच्याही पुढं आपला चेतन पुरुष, आपल्या अंतर्यामी असणारा, आपल्या नित्य सिद्ध अशा स्वरूपाने नेहमीच राहणं आणि स्वरूप प्रतिष्ठित असा राहून कैवल्याला प्राप्त होणं अशा ठिकाणी पतंजलींची ध्यान साधना आपण थोडक्यामध्ये पाहिली. त्याच्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम यांनीच पतंजलींची सुरुवात होते. पण पतंजली सुरुवातीला मात्र समाधी पाठ सांगतात आणि मग साधन पाठ सांगतात. अभ्यासकांनी मात्र साधन पाठापासून प्रथम अभ्यास करणं आवश्यक आहे, नाहीतर समाधी पादामध्ये जे तर्कनिष्ठ विवरण केलेलं आहे त्याच्यातच अडकून योगाचा अभ्यास दूर राहण्याची शक्यता असते. असा या अभ्यासकांमध्ये देखील जो भेद निर्माण होतो आणि हे अभ्यासक केवळ विवरणामध्ये अडकतात तसं न करता पतंजलींना अपेक्षित असलेला हा पतंजलींचा ध्यान मार्ग आपण थोडक्यात पाहिला. आणि आजपासून आपण नमनाला 3-4 महिने तेल घडाभर नव्हे बॅरल भर असं घातल्यानंतर आज मात्र घडाभर तेल मी नमनाला घातलं. सोहम ध्यान साधना पाहायला आपण सुरुवात करणार आहोत. या सोहम ध्यान साधनेचा कितीतरी भाग आधी सांगून झालेला आहे. जसं सोहम ध्यान साधनेच्या अभ्यासकाची कर्म कशी असावीत, त्यांनी कशा प्रकारे आत्मविचार राखावा, त्याची कर्म ही कशी असावीत, तसंच यमनियमाचं आचरण कसं असावं, गीतोक्त यमनियम काय, सद्गुरु कोण, सद्गुरूंना शरण कसं जावं, सद्गुरूंकडून काय उपदेश घ्यावा, सद्गुरूंच्या उपदेशाचं परिशीलन कसं करावं, यम नियम पूर्वक राहत असताना आसनावर कसं बसावं, जागा कशी असावी, आसनावर बसल्यानंतर सद्गुरु स्मरण कसं करावं, सद्गुरु उपदेशाचं चिंतन कसं करावं, त्यामुळे आसन कसं सिद्ध होतं, हा जो विषय आहे हा विषय कुंडलिनी योग असो किंवा पतंजलींचा ध्यान मार्ग असो किंवा सोहम ध्यान मार्ग असो, या सर्वांना हा विषय एकच कॉमन असा आहे. असं असल्यामुळं तो आधी वर्णन केला तोच अभ्यास या ध्यान साधकांना लागू आहे पूर्व अभ्यास म्हणून. त्यामुळं सोहम ध्यान साधना संगत असताना तो यम नियम आसन हा विषय परत सांगितला जाणार नाही, याची मी तुम्हाला कल्पना देतो. आणि नुसतंच नमन आणि पुढं काहीच नाही असं घडू नये म्हणून ही कॉन्सन्ट्रेटेड प्रवचन असतात, त्यामुळे मी थोडी कमी वेळ करायचं ठरवलेलं आहे. तसं ही जेमतेम 35-40 मिनिटं मी करतो, पण या सोहम ध्यान साधनेचा जो योग आहे अभ्यास आहे, तर त्याचे पूर्वसुरी कसे होऊन गेले हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे, तेवढं सांगून आज आपण थांबूया. नाथ परंपरेतली किंवा नाथ संप्रदायात असणारी ही सोहम ध्यान साधना प्राचीन आणि पूर्वापार परंपरेतूनच चालत आलेली आहे. नाथ संप्रदायामध्ये जसे राजयोगानी सोहम ध्यान साधनेनी जाणारे असे योगी होते, तसे कुंडलिनी योगानी जाणारे असेही योगी होतेच. या ध्यान साधनेचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या श्रीमद भगवद्गीतेवरील विवरणामध्ये गीतेच्या पदांच्या अनुरोधाने केलं. भगवंतांनी म्हणजे श्री महाविष्णूंनी विशद केलेला, भगवद्गीतेमध्ये विशद केलेला हा ध्यान मार्ग खर तर आदिनाथ श्री शंकरांपासून परंपरेने पुढे चालत आलेला असा आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजही ते तसंच सांगतात. ते म्हणतात की खर तर हा नाथ संकेतीचा दंश आहे, परी बोलोनी गेला उद्देशू श्री महाविष्णू. अशा रीतीने शैव आणि शिवांचे उपासक आणि वैष्णव म्हणजे विष्णूचे उपासक यांच्यामधला जो भेद, काल्पनिक भेद, तो या ठिकाणी पूर्णपणे संपतो. कारण शिवाच्या पासून निघालेल्या साधनेचे प्रणेते ज्यांचे शिव आहेत, त्यांचे उत्तराधिकारी ज्ञानेश्वर महाराज हे विष्णूंनी ती साधना कशी सांगितली याचं वर्णन करत आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की क्षीर सिंधू परिसरी, शक्तीचा कर्णकुहरी, नेणो कई श्री त्रिपुरारी सांगितले जे क्षीरसागराच्या परिसरामध्ये विहार करत असताना भगवान शंकरांनी शक्तीच्या कर्णकुहरी म्हणजे आदिमाता पार्वतीच्या अगदी कानामध्ये जे गुप्त परमार्थ ज्ञान सांगितलं ते काय होतं ते कोण जाणे. नेणो काही श्री त्रिपुरारी सांगितले जे ते काही माहित नाही काय होतं कोण जाणे. पण ते क्षीर कल्लोळा आतू मकरोदरी गुप्तू होता तयाचे हातू पैठे गाहले. क्षीरसागराच्या कल्लोळामध्ये लाटांमध्ये माशाच्या पोटामध्ये जे मत्स्येंद्रनाथ गुप्त रूपानी होते त्यांनी मात्र हे परमार्थ ज्ञान श्री शंकरांच्या मुखातून प्रगट होत असतानाच ऐकलं. पुढे तेच मच्छिंद्रनाथ सप्तशृंगी पर्वतावर हात पाय भग्न झालेल्या चौरंगी नाथांना भेटता क्षणी चौरंगीनाथ सर्व अवयवांनी परिपूर्ण झाले असं सामर्थ्य मच्छिंद्रनाथांना प्राप्त झालं. आपल्याला लाभलेल्या अचल आणि अखंड अशा समाधी स्थितीचा लाभ व्हावा या हेतूने या साधनेचं संपूर्ण वर्म मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना कृपेसहित प्रदान केलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव गहिनीनाथा. गोरक्षांनी शंकरांपासून चालत आलेलं हे अद्वयानंदाचं ऐश्वर सुख श्री गहिनीनाथांना सप्रभव म्हणजे संपूर्ण गुरु कृपेच्या सामर्थ्यासह दिलं. मग गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना हे योग ज्ञान निवृत्तीनाथांनी पुढे अनेकांना देण्याची आज्ञा करून प्रदान केलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेने कळी कळी तू भूता आला देखोनी निरुता ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिधली ऐसी ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला तो आमुते झाला जो आमुते तो तू घेऊनी आघवा कळी गिळी तया जीवा सर्व प्रकारी धावा करी पावेगी. हा कली सर्व जीवांची मती भ्रष्ट करतो आहे त्यापासून जीवांना सांभाळण्यासाठी म्हणून आदिगुरु शंकरांपासून शिष्य परंपरेनी गुरु शिष्य परंपरेनी हा बोधाचा विस्तार जो झाला तो या जीवांना वाचवण्यासाठी म्हणून त्यांना देण्यासाठी तू प्रवृत्त हो असं गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना सांगितलं. आधीच तव तो कृपाळू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की निवृत्तीनाथ आधीच अतिशय कृपाळू वरी गुरु आज्ञेचा बोलू झाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघा. जसं वर्षाकाळ झाला की मेघ खवळतात आणि वृष्टी करतात तसा आधीच तो म्हणजे निवृत्तीनाथ अत्यंत कृपाळू आणि त्यावर गुरु आज्ञा प्राप्त झाली. मग आर्ताचे नि वोरसे गीतार्थ ग्रंथन मिसे वर्षाला शांत रसे तो हा ग्रंथ. मग आर्तांची आरती तृप्त करायची या हेतूनी गीतेचा अर्थ ग्रंथामध्ये वर्णन करावा या मिशानी तो निवृत्ती रूपी मेघ बरसला. शांत रसानी तो वर्षाव करता झाला. तो हा ग्रंथ आहे तेथ. आणि तशा प्रकारचा गीता अर्थ निवृत्ती मुखातून बाहेर पडत असताना तेथ पुढा मी बापिया त्यावेळेला मी नेमका हजर होतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जसं मेघांच्या मुखातून पडणारं पाणीच चातक पक्षी सेवन करतो तसा मीही बापिया होतो. गुरुमुखातून येणारी अक्षरच फक्त सेवन करायची असा माझा चातकासारखा निर्धार होता. तेथ पुढा मी बापिया मांडला आरती आपुलिया. माझी आर्तता तीच होती की गुरुमुखातून जे आहे ते सगळं घ्यावं, की यासाठी येवढिया आणिलो यशा. आणि यासाठी या आरतीसाठी म्हणून मी एवढ्या यशाला प्राप्त झालो. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मुखानी सगळी ज्ञानेश्वरी सांगितल्यानंतर लिहिलेल्या या ओव्या आहेत. एवढं यश मला मिळालं ते सद्गुरु मुखातून आलेलं मी चातकासारखं सेवन केलं आणि मग वाटलं मी एवढ्या यशाला प्राप्त झालो असं सांगताना त्यांनी गुरु परंपरा सांगितली. एवं गुरु क्रमे लाधले समाधी धन आपुले ते ग्रंथे बोधोनी दिधले गोसावी मज. गुरु क्रमानी आलेलं जे समाधी धन ते ग्रंथाचा बोध देऊन ग्रंथ विशद करत असताना मला बोध देऊन मला माझे जे गोसावी मालक निवृत्तीनाथ त्यांनी हा बोध सांगताना मलाही बोधानी परितृप्त केलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून गीतेचा जो उपदेश आहे तो उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी यथासांग सांगितलाच, पण गुरु परंपरेनी आलेलं योग ज्ञान देखील त्या निमित्ताने सांगितलं. आदिनाथांना जे सांगायचं होतं ते आणि श्रीकृष्णांना जे सांगायचं होतं ते त्याचा मेळ घालून गुरु क्रमानी प्राप्त झालेलं ज्ञानच आपण श्रोत्यांच्या समोर ठेवलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्याच्यामध्ये ते महत्वाचा उल्लेख असा करतात की एवं गुरु क्रमे लाधले समाधी धन आपुले. गुरु क्रमानी प्राप्त झालेलं जे समाधी धन आहे ते या निमित्ताने मी श्रोत्यांच्या समोर मांडलं असं असल्यामुळं केवळ गीता सांगणं ध्यानाखेरीज असा ज्ञानेश्वर महाराजांचा उद्देश नाही हे ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दातूनच स्पष्ट होतं. ध्यान बाजूला ठेवून समाधी सुख बाजूला ठेवून मला गीता सांगायची नव्हती, तर हे जे गुरुक्रमानी आलेलं समाधी सुख आहे ते भगवान श्रीकृष्णांनी देखील कसं सांगितलं हे मी जोड करून विशद केलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत. या नाथ संप्रदायाची गुरु परंपरा आतापर्यंत आली जी आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर महाराज त्याच्या पुढे गुरु परंपरा काय आहे आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास जगत्यान जगत तेन त्यक्तेन भुंजीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति। हरी 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 ज्ञानोपा माउली प्रभु स्वामी जी हरी हरी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर।